नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं आजपासून सुरू होणाऱ्या G20 शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. 3 दिवसांच्या या परिषदेत पंतप्रधान मोदी सर्व सत्रांमध्ये उपस्थित राहतील. यावेळी ते जागतिक दक्षिण चिंता, शाश्वत विकास, हवामान कृती, ऊर्जा संक्रमण आणि जागतिक प्रशासनातील सुधारणा यासारख्या भारताच्या प्रमुख प्राधान्यक्रमांवर आपली भूमिका मांडणार आहेत. यावर्षीच्या G20 परिषदेची संकल्पना ऐक्य, समानता आणि शाश्वतता ही आहे. आफ्रिकन खंडात पहिल्यांदाच या शिखर परिषदेचं आयोजन होत असल्यानं याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. 2014 पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही 12वी G20 शिखर परिषदेतील उपस्थिती आहे. या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी अनेक महत्वाच्या द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत. संपूर्ण जगानं सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारताच्या संस्कृतीविषयक दृष्टिकोनातून बरंच काही शिकण्याची आवश्यकता असून भारतानं नेहमीच आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान केला असल्याचं प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. लखनौ इथं आयोजित जगभरातील मुख्य न्यायाधीशांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात ते काल बोलत होते. जगात जिथं संकट आलं तिथं भारत मदतीसाठी सदैव तत्पर राहिला असून देशासाठी न्याय म्हणजे नियम, शांतता, नीती, परंपरा आणि वैश्विक सद्भावनेसोबतच ती एक संस्कृती असल्याचं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. तसंच संयुक्त राष्ट्र संघटन हे सध्याच्या इस्राइल, हमास, युक्रेन, रशिया यांसारख्या वैश्विक संघर्षात तसंच सुदानमध्ये भेडसावणाऱ्या मानवीय संकटात बऱ्यापैकी अधिक मजबूत भूमिका निभावू शकलं असतं असं सिंह यांनी नमूद केलं. म्हणजे संयुक्त राष्ट्रात काही कमतरता आहे असं नसून जागतिक राजकारणातील गुंतागुंत, शक्तिशाली राष्ट्रांचा असलेला प्रभाव तसंच संस्थास्तरावरील प्रक्रियेतील संथगती ही यामागे कारणं आहेत. यामुळे या संघटनावर अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचं ते म्हणाले. त्यामुळंच या संघटनामध्ये संतुलित प्रतिनिधित्व देत त्याला त्याचे मूळ उद्देश शांती, न्याय आणि समान प्रतिनिधित्व याकडे पुन्हा वळवता येईल असंही राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. भारतात परदेशातून सोप्या रीतीनं आणि स्वस्त, पारदर्शकतेसह कुशलतेनं पैसे हस्तांतरणावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी भारताच्या एकात्मिक पैसे भरणा पद्धती UPI व्यवहारांना अन्य देशातील जलद प्रतिपूर्ती प्रणालीसोबत जोडण्याची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँक RBI केली आहे. हे G20 परिषदेतील देशांच्या सीमापार व्यवहारांना प्रोत्साहनाच्या कार्यनीतीशी सुसंगत आहे. या पार्श्वभूमीवर सततच्या पाठपुराव्यानंतर युरोपियन सेंट्रल बँकेसोबत भारताच्या UPI प्रणालीला टार्गेट इन्स्टंट पेमेंट सेटलमेंट अर्थात टिप्स सोबत जोडण्याच्या कामावर परस्पर सहमती झालेली आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा इथं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नगर परिषद निवडणुकांसाठी प्रचारसभा होणार आहे. दरम्यान ही प्रचारसभा उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेनं दिला आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे पाटील यांना लातूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीनंतरही चव्हाण यांना पक्ष प्रवक्तेपद देण्यात आल्याचं या विरोधामागे कारण आहे असं सांगण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पुरुष संघांच्या गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 142 धावा झाल्या आहेत. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं फलंदाजीचा निर्णय घेतला. 2 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 असा पिछाडीवर आहे. मानेच्या दुखापतीमुळे भारतीय कर्णधार शुभमन गिल ऐवजी साई सुदर्शनला या सामन्यासाठी संघात स्थान मिळालं असून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत भारताचं नेतृत्व करत आहे. भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनच्या एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या उपांत्य फेरीत लक्ष्यनं चिनी तैपैच्या चाउ टीएन चेनचा 17-21, 24-22, 21-16 असा पराभव केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणाऱ्या प्रस्तावित नगरपालिका नगरपरिषद मतदान प्रक्रियेसाठी नगरपालिका, पोलीस आणि महसूल यंत्रणांनी समन्वयासह तत्पर प्रतिसादासह सुसज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. स्वामी यांच्या उपस्थितीत आज याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातून विविध ठिकाणच्या नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. आदर्श आचारसंहितेबाबत पालन करण्याचंही त्यांनी सांगितलं. या निवडणुकीविषयी प्रसारमाध्यमांना वेळेत अचूक माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.